साऱ्या रंगात रंगून वाईली, साऱ्या रंगात रंगून वाईली, होई बया अमर होऊन राहिली. साऱ्या रंगात रंगून वाईली, होई बया अमर होऊन राहिली. कथा ऐका बंधून दारूच्या बाटलीची, बाटलीने बाटलेल्यांची आणि जन्मातून उठलेल्यांची, श्रीमंतांची गरिबांची, सुशिक्षितांची अशिक्षितांची, वकिलांची डॉक्टरांची नेत्यांची अभिनेत्यांची, बलाही रोगाची भोगाची सतरा ढोंगाची, आणि कैकांची भरती झाली दवाखान्याची, कैकांनी वाढ धरली सोनापुराची. दारूची नशा करीते दुर्दशा, दारूची नशा करीते दुर्दशा, साऱ्या जगान डोळ्यान पाहिली, साऱ्या रंगात रंगून वाईली, होई बया अमर होऊन राहिली. साऱ्या रंगात रंगून वाईली, होई बया अमर होऊन राहिली. कथा ऐका बंधून अक्काबाईची, आवडती हे देवा दानवांची, आणि लेख ही समुद्राची, ही किती गावाची, नावाची, मोसंबीची, नारंगीची, जिऱ्याची, मिऱ्याची, जांभळाची, चिकूची, पेरूची, देशीची, विदेशीची, हातबट्टीची, ही किती जातीची, आणि हिनच वाट लावली त्या शुक्राचार्याची. देवाधिकापासून आजलाही दिसून, देवाधिकापासून आजलाही दिसून, आग कैकानहीची हो साहिली, साऱ्या रंगात रंगून वाईली, होई बया अमर होऊन राहिली. साऱ्या रंगात रंगून वाईली, होई बया अमर होऊन राहिली. कथाईच्या गुणाची, अवगुणाची, घशात गेल्यावर हिलय गुणाची, आणि म्हाताऱ्याला आठवण येई त्याच्या तरुणपणाची. म्हणे कुणी नवटाकाची, पावशेराची, बाटलीची किंवा अर्ध्या बाटलीची सोय करा, सोय करा. म्हणे कुणी नवटाकाची, पावशेराची, बाटलीची किंवा अर्ध्या बाटलीची सोय करा, कुणीतरी उधारीची, हिच्यामुळे गत ही माणसाची आणि माणसामधल्या जनावराची. वाघावाणी गत होई गड्याची, आणि हिला बघून हालचाल होई मढ्याची. थोडं ध्यानी धरा आणि विचार करा, थोडं ध्यानी धरा आणि विचार करा, हिला घरातून हाकला हो पहिली, साऱ्या रंगात रंगून वाईली, होई बया अमर होऊन राहिली. साऱ्या रंगात रंगून वाईली, होई बया अमर होऊन राहिली. कथा ऐका या महामायेची, नका चिटकून घेऊ ठेवादुरीची, आणि संगत करू नका ह्या सोन्याच्या सुरीची. थोरांची, नेत्यांची, महात्म्यांची, पंडितांची, धर्मगुरूंची, दीपशामाची, आणि शिकवण होती ही महामानव भगवान गौतम बुद्धाची. की दारू पिऊ नका, दारू शिवू नका, दारू पिऊ नका, दारू शिवू नका, ही छक्कड विनयान गायली, साऱ्या रंगात रंगून वाईली, होई बया अमर होऊन राहिली. साऱ्या रंगात रंगून वाईली, होई बया अमर होऊन राहिली. ही बाया अमर होऊन राहिली, ही बाया अमर होऊन राहिली।